चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अमेरिका करतोय कमी साखरेचा सामना। गेल्या वर्ष अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी अतिशय खराब राहिलं। अमेरिका मिडवेस्ट मध्ये गेल्या वर्षादरम्यान खराब हवामान, लुसियानामध्ये प्रचंड थंडी आणि मेक्सिकोमध्ये भयंकर दुष्काळ यामुळे अमेरिकेत साखरेची मोठी कमी जाणवत आहे। परिणामी साखरेचे दर वाढले आहेत। साखरेच्या किमती सरासरीपेक्षा कितीतरी सेंट वर पोचल्या आहेत। खराब हवामानामुळे उत्तरी डकोटा आणि मिनेसोटाच्या रेड रिव्हर व्हॅली इथंही याचा मोठा परिणाम जाणवत आहे। अमेरिकेच्या कृषी विभागानं सांगितलं की जर साखरेची अधिक तंगी राहिली तर ते आपल्या साखर संचलन प्रणालीमध्ये बदल करू शकतात, ज्यामुळे संयुक्त राज्य अमेरिकेत इतर देशांकडून कच्ची साखर आणणं सोपं आणि स्वस्त होईल।